दुसरे इतिहास अध्याय 36। यहुदाच्या लोकांनी यरुश्लेमेचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली। यहोआहाज हा योशियाचा पुत्र, तो यहुदाचा राजा झाला तेव्हा 23 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेम मध्ये 3 महिने राज्य केले। त्यानंतर मिसरच्या राजाने यरुश्लेमेच्या राजाला पदच्युत केले व देशावर 100 किक्कार चांदी आणि 1 किक्कार सोने एवढी खंडणी लादली। मिसरच्या राजाने आहाजाचा भाऊ एल्याकिम याला यहुदा आणि यरुश्लेमेचा राजा केले। यानंतर त्याचे नामांतर करून यहोयाकिम असे ठेवले आणि यहोआहाजाला नखोने मिसरला नेले। यहोयाकिम 25व्या वर्षी यहुदाचा राजा झाला। त्याने यरुश्लेमामध्ये 11 वर्षे राज्य केले। यहोयाकिमाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या। त्याने परमेश्वर देवाविरुद्ध पाप केले। बाबेलचा राजा नबूखदनेसर याने यहुदावर हल्ला केला। त्याने त्यास कैद केले आणि त्यास बेड्या ठोकल्या। तशा अवस्थेत त्यास नबूखदनेसरने बाबेलला नेले। नबूखदनेसरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करून त्या बाबेलला नेल्या आणि स्वतःच्या घरात ठेवल्या। यहोयाकिमाच्या इतर गोष्टी, त्याची दुष्कृत्ये आणि त्याचे अपराध, हे सर्व इस्रायल व यहुदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत। यहोयाकिमाच्या जागी त्याचा पुत्र यहोयाकीन राज्य करू लागला। यहोयाकीन यहुदाचा राजा झाला तेव्हा 18 वर्षांचा होता। यरुश्लेमामध्ये त्याची कारकीर्द 3 महिने आणि 10 दिवस होती। परमेश्वरास अमान्य असलेले वर्तन करून त्याने पाप केले। राजा नबूखदनेसरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाकीनाला परमेश्वराच्या मंदिरातील बहुमोल खजिन्यासह बाबेलला आणवले। यहोयाकीनाच्या वडिलांचा भाऊ सिदकिया याला नबूखदनेसरने यहुदा व यरुश्लेमचा राजा केले। सिदकिया यहुदाचा राजा झाला तेव्हा 21 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेमध्ये 11 वर्षे राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याने केले। परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत। त्याच्या पुढेही सिदकिया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही। सिदकियाने नबूखदनेसर विरुद्ध उठाव केला। नबूखदनेसरने पूर्वी सिदकियाकडून स्वतःशी एक निष्ठतेची शपथ वाहविली होती। सिदकियाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते, पण तरीही सिदकियाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्रायलाच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले। त्याचप्रमाणे याजकांचे प्रमुख आणि यहुदातील वडीलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली। ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रामाणिक झाले। इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली। या प्रमुखांनी यरुश्लेमामधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूधान केली। त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकास सावध करण्यासाठी मोठ्या निकडीने संदेष्टे पाठवले। आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती, म्हणून परमेश्वर असे वागला। त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वराला वाटत होते, पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडविली। त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले, देवाच्या संदेशांची हेटाळणी केली अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले. तेव्हा खासदी राजाला देवाने यहुदा व यरुश्लेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहुदा व यरुश्लेमामधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकास जीवे मारताना तरुण कुमारी वृद्ध स्त्री पुरुष यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबूखदनेसराला यहुदा व यरुश्लेमकरांच्या लोकास शासन करायची मुभा दिली होती. देवाच्या मंदिरातील लहान मोठी सर्व पात्रे व निधी आणि राजा व त्याचे सरदार यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला. त्यांनी देवाच्या घराला आग लावली. यरुश्लेमेची तटबंदी उद्ध्वस्त केली. राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरुश्लेम येथील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली. अजूनही हयात असलेल्या व तलवारीपासून वाचलेल्या लोकास नबूखदनेसरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले. अशा प्रकारे यिर्मयाकडून इस्रायलाबद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात घडले. परमेश्वर यिर्मयाद्वारे बोलला, हे ठिकाण 70 वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाहिलेल्या शब्बाताच्या भरपाईसाठी असे होईल. कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्यास एक फरमान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्यालाही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूताकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यहुदातील यरुश्लेमेमध्ये मंदिर बांधण्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरुश्लेमेला जाऊ शकता. परमेश्वर देव तुमच्याबरोबर असो.